ललितायै नमः ॐ श्रीं ललितायै नमः ॐ श्रीं वाण्यै नमः ॐ श्रीं भारत्यै नमः ॐ श्रीं सुन्दर्यै नमः ॐ श्रीं परायै नमः ॐ श्रीं रमायै नमः ॐ श्रीं काल्यै नमः ॐ श्रीं भगवत्यै नमः ॐ श्रीं चारुवीणाधरायै नमः ॐ श्रीं शुभायै नमः ॐ श्रीं गायत्र्यै नमः ॐ श्रीं शाङ्कर्यै नमः ॐ श्रीं शुद्धायै नमः ॐ श्रीं मुनिबृन्दनिषेवितायै नमः ॐ श्रीं सम्पत्कर्यै नमः ॐ श्रीं सुधायै नमः ॐ श्रीं साध्व्यै नमः ॐ श्रीं सर्वकारणरूपिण्यै नमः ॐ श्रीं यज्ञप्रियायै नमः ॐ श्रीं वेदमात्रे नमः ॐ श्रीं सुरासुरगणार्चितायै नमः ॐ श्रीं परमाणवे नमः ॐ श्रीं निराकारायै नमः ॐ श्रीं निरञ्जनायै नमः ॐ श्रीं संवितृपायै नमः ॐ श्रीं विश्वमय्यै नमः ॐ श्रीं विश्वानन्दविवर्धिन्यै नमः ॐ श्रीं योगीश्वर्यै नमः ॐ श्रीं योगमायायै नमः ॐ श्रीं योगरूपायै नमः ॐ श्रीं अविकारिण्यै नमः ॐ श्रीं निर्गुणायै नमः ॐ श्रीं निष्क्रियायै नमः ॐ श्रीं शान्तायै नमः ॐ श्रीं निष्कळायै नमः ॐ श्रीं द्वैतवर्जितायै नमः ॐ श्रीं निराश्रयायै नमः ॐ श्रीं निराधारायै नमः ॐ श्रीं नामरूपविवर्जितायै नमः ॐ श्रीं अप्रमेयायै नमः ॐ श्रीं स्वप्रकाशायै नमः ॐ श्रीं कूटस्थायै नमः ॐ श्रीं निखिलेश्वर्यै नमः ॐ श्रीं नित्यायै नमः ॐ श्रीं अव्ययायै नमः ॐ श्रीं नित्यमुक्तायै नमः ॐ श्रीं निर्विकल्पायै नमः ॐ श्रीं भवापहायै नमः ॐ श्रीं सावित्र्यै नमः ॐ श्रीं निर्मलायै नमः ॐ श्रीं सूक्ष्मायै नमः ॐ श्रीं विश्वभ्रमणकारिण्यै नमः ॐ श्रीं तत्त्वमस्यादिवाक्यार्थायै नमः ॐ श्रीं परब्रह्मस्वरूपिण्यै नमः ॐ श्रीं भूतात्मिकायै नमः ॐ श्रीं भूतमय्यै नमः ॐ श्रीं भूतिदायै नमः ॐ श्रीं भूतिभावनायै नमः ॐ श्रीं वाग्वादिन्यै नमः ॐ श्रीं गुणमय्यै नमः ಓಂ ಶ್ರೀಂ ಸುಷುಮ್ನಾ ನಾಡೀ ರೂಪಿಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಮಹತ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಸುಂದರಾಕಾರಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ರಹಃಪೂಜನ ತತ್ಪರಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಗೋಕ್ಷೀರಸದೃಶಾಕಾರಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಕೋಮಲಾಂಗ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಚತುರ್ಭುಜಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಮಧುಪ್ರಿಯಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಅಮೃತಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಅನಂತಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಮಧುರಾಲಾಪಭೂಷಿಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಸ್ವಧಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಸ್ವಾಹಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಸೆಚ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಧಾತ್ರೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಸರೋವರ ನಿವಾಸಿನ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ನಾರಾಯಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ರತಿಪ್ರೀತ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಮನೋವಾಚಾಮಗೋಚರಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಮೂಲಪ್ರಕೃತ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಅವ್ಯಕ್ತಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಸಮಸ್ತಗುಣಶಾಲಿನ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಶುದ್ಧಸ್ಫಟಿಕಸಂಕಾಶಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ನಿಷ್ಕಾಮಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಮಂಗಳಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಅಚ್ಯುತಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ತ್ರಯೋದಶಾಕ್ಷರಮಯ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಪಂಚಾಶದ್ವರ್ಣ ವಿಗ್ರಹಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಆದಿಮಧ್ಯಾಂತರಹಿತಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಅಕ್ಷರಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ತೇಜೋಮಯ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಶಿವಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ವಾಸರಾವಾಸದಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಅನಾದ್ಯಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ವಾಸರಾಧಿಪಸೇವಿತಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ವಾಸರಾಪೀಠನಿಲಯಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ವಾಸುದೇವ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ವಸುಪ್ರದಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಬೀಜತ್ರಯಾತ್ಮಿಕಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಪೀಠತ್ರಿತಯವಾಸಿನ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ವಿದ್ಯಾವಿದ್ಯಾಪ್ರದಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ವೇದ್ಯಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಭಾವಾಭಾವವಿವರ್ಜಿತಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ನಿತ್ಯಶುದ್ಧಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ನಿತ್ಯಬುದ್ಧಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ನಿಷ್ಪ್ರಪಂಚಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಅಖಿಲಾತ್ಮಿಕಾಯೈ ನಮಃ ಮಹಾಸರಸ್ವತೀ ದೇವ್ಯ ಸಚ್ಚಿದಾನಂದರೂಪಿಣ್ಯೈ ಶ್ರೀ ಮಹಾಕಾಳೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಮಹಾಸರಸ್ವತ್ಯೈ